इग्नोमध्ये आपले स्वागत आहे. इग्नोची स्थापना 1985 संसदच्या कायद्याद्वारे करण्यात आली. सध्या नोंदणीच्या बाबतीत हे जगातील सर्वात मोठे मेगा विद्यापीठ आहे. विद्यापीठाला नॅककडून A++ मान्यता प्राप्त झाली आहे. इग्नो हे लोकांचे विद्यापीठ म्हणून ओळखले जाते, कारण ते पोहोचत नसलेल्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि उच्च दर्जाचे शिक्षण संपूर्ण भारतातील तसेच परदेशातील विद्यार्थ्यांच्या दारापाशी पोहोचवण्याच्या सतत प्रयत्नात आहे. इग्नोच्या प्रमुख कार्यक्रमांपैकी एक मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन MBA आहे, जो जवळजवळ सर्व दृष्टिकोन शिकणाऱ्या आणि नियोक्त्यांना ज्ञात आहे. या प्रमुख कार्यक्रमाची माजी विद्यार्थ्यांची यादी अतिशय मजबूत आहे, ज्यामुळे विद्यापीठाला कार्यक्रम काळजीपूर्वक आणि गुणवत्तेवर भर देण्यास चालना मिळते. अलीकडे दुसरा ऐतिहासिक विकास म्हणजे विद्यापीठाच्या MBA प्रोग्रॅमला AICTE मान्यता मिळाली. उद्योग तसेच रोजगार बाजाराच्या गरजा लक्षात घेऊन व्यवस्थापन विद्याशाखेने MBA प्रोग्रॅमची पूर्णपणे पुनर्रचना केली आहे. AICTE मॉडेल अभ्यासक्रम लक्षात घेऊन प्रीमियर व्यवस्थापन संस्था आणि प्रॅक्टिशनर्समधील काही उच्च शिक्षण तज्ज्ञांच्या सहभागाने पुनर्रचना करण्यात आली. MBA प्रोग्रॅममधल्या काही महत्त्वाच्या घटक इग्नोद्वारे ऑफर केलेले MBA प्रोग्रॅम AICTE मान्यताप्राप्त प्रोग्रॅम आहे. हे पारंपरिक विद्यापीठांनी आणि नामांकित MBA संस्थांद्वारे ऑफर केलेल्या MBA प्रोग्रॅमच्या बरोबरीने आहे. विद्यापीठ MBA प्रोग्रॅम 5 स्पेशलायझेशनमध्ये देते: ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, फायनान्शियल मॅनेजमेंट, ऑपरेशन्स मॅनेजमेंट, मार्केटिंग मॅनेजमेंट, आणखी सर्व्हिसेस मॅनेजमेंट. हे कार्यक्रम अंतर आणि ऑनलाईन दोनही पद्धतींमध्ये ऑफर केले जातात. या कार्यक्रमासाठी प्रवेश घेणे अगदी सोपे आहे, कारण कोणत्याही प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण होण्याची आवश्यकता नाही. कोणताही पदवीधर 50% गुणांसह आरक्षित श्रेणीसाठी 45% गुणांसह थेट कार्यक्रमात सामील होऊ शकतो. पदवीधराने नोंद घ्यावी की पदवी किमान 3 कालावधीचा असावा. पूर्व अनुभवाची आवश्यकता नाही. कार्यक्रमाचा कालावधी किमान 2 आणि जास्तीत जास्त 4 आहे. हा कार्यक्रम सेमिस्टर अनुसार दिला जातो आणि प्रत्येक 4 7 प्रति सत्र आहेत. कार्यक्रमाची एकूण क्रेडिट्स 116 आहे. कोर्स फी ही अतिशय परवडणारी आहे, म्हणजे ₹15,500 प्रति सत्र. देशभरात पसरलेल्या शैक्षणिक समुपदेशांकडून विद्यार्थ्यांना समुपदेशनाचा लाभ मिळतो. ते इलेक्ट्रॉनिक अभ्यासक्रम साहित्य तसेच मुद्रित सामग्रीमध्ये उपलब्ध करू शकतात. याशिवाय ते ज्ञानदर्शन चॅनेलद्वारे परस्पर संवादी व्हिडिओ व्याख्याने पाहू शकतात आणि FM चॅनेलद्वारे संवादात्मक व्याख्याने ऐकू शकतात. सर्व अभ्यासक्रम पूर्णपणे सुधारित केले गेले आहेत आणि निमित्तम सिद्धांत तथ्य आणि आकडेवारीसह अद्ययावत आहे. कार्यक्रमाची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की जो रोजगार मिळविण्यासाठी नवीन पद्धती वाराने फायदेशीर ठरेल, तर कार्यरत व्यावसायिकांना ज्ञान आणि त्याचा उपयोग करण्याच्या दृष्टीने मूल वर्धनाचा लाभ मिळेल. हा एक आकर्षकपणे डिझाईन केलेला कार्यक्रम आहे. जेव्हा आयुष्यभर शिकण्याच्या बाबतीत विचार केला जातो. अधिक माहितीसाठी www.igno.ac.in वर लॉग इन करा.